नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जी मुलं इयत्ता 8वीतून 9वीत आलेली आहेत, प्रथमतः त्यांचं स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण व्याकरणाचा अतिशय एक सोपा प्रकार बघणार आहोत, ॲड अ क्वेश्चन टॅग. इयत्ता 8वी 9वी आणि 10वीच्या इंग्रजीच्या ॲक्टिव्हिटी शीटमध्ये आपल्याला ॲड अ क्वेश्चन टॅग असा एक प्रश्न विचारला जातो, एक मार्काचा. अतिशय इझी आहे, मी तुम्हाला या अगोदर त्याची PPT पाठवलेली आहे. ऑडिओसोबत असेल तर समजण्यास थोडीशी मदत होईल. काय करायचं आहे बघा आपल्याला, तर दिलेलं वाक्य पहिल्यांदा जसंच्या तसं लिहायचं आहे आणि स्वल्पविराम करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला दिलेल्या वाक्यामध्ये टू बीचं हेल्पिंग वर्ब आहे का ते फाइंड आउट करा. आता हेल्पिंग वर्ब कोणते, तर समजा प्रेझेंट टेन्स आहे तर त्याच्यामध्ये आपण ॲमेझॉन वापरतो. पास्ट टेन्समध्ये आपण वॉज आणि वेअर घेत असतो. प्रेझेंट परफेक्ट टेन्स आहे तर त्याच्यामध्ये हॅव आणि हॅज आहे. पास्ट परफेक्टमध्ये हॅड आहे. फ्युचर टेन्समध्ये शल आणि विल आहेत. या व्यतिरिक्त काही मॉडल ऑक्झिलरीज असतात, शूड, वूड, कॅन, कूड, मे, मस्ट, माईट यापैकी. तर तुम्हाला दिलेल्या वाक्यात जे कुठलं टू बीचं क्रियापद असेल ते तुम्हाला कॉमा करून लिहायचं आहे. समजा दिलेल्या वाक्यात टू बीचं क्रियापद नाही आहे, तर मग अशा वेळेस तुम्हाला काय करायचं आहे, तर वाक्याच्या काळानुसार डू, डज आणि डीड वापरायचं. मग कधी डू वापरायचा, कधी डज, कधी डीड वापरायचा, तर वाक्याचं प्रेझेंट टेन्समधलं आहे वर्तमान काळातलं, आणि त्यात फक्त मूळ क्रियापद असेल तर तुम्हाला डू वापरावा लागेल. मूळ क्रियापदात जर एस किंवा येस असेल तर तुम्हाला डज घ्यावं लागेल, आणि वाक्य जर पास्ट टेन्समधलं असेल तर तुम्हाला मात्र काय करावं लागेल, डीड वापरावं लागेल. आता यानंतर आपल्याला बघायचं आहे का वाक्य होकारार्थी आहे का नकारार्थी आहे. दिलेलं वाक्य होकारार्थी आहे का नकारार्थी. आता होकारार्थी नकारार्थी कसं ओळखतात, तर दिलेल्या वाक्यामध्ये नो, नॉट, नेवर, नथिंग आणि नन यापैकी एखादा वर्ड असेल, एखादा शब्द असेल तर वाक्य नकारार्थी असतं, आणि हे शब्द नसतील तर वाक्य होकारार्थी असतं. जर आपल्याला दिलेलं वाक्य होकारार्थी आहे तर आपल्याला अजून एक काम काय करावं लागेल, स्वल्पविरामानंतर जे टू बीचं क्रियापद दिलेलं आहे त्याला NT प्रत्यय लावायचा. NT म्हणजे काय, तर नॉटचा शॉर्ट फॉर्म आहे, संक्षिप्त रूप आहे, NT असं NT लावावं लागेल. उदाहरणार्थ समजा इज लिहिलं तुम्ही एंडला, तर त्या ठिकाणी तुम्हाला इजंट लिहावं लागेल अशा पद्धतीने. त्यानंतर सुरुवातीचा कर्ता लिहायचा आणि शेवटी काय द्यायचं, प्रश्नचिन्ह द्यायचं. आता वाक्याच्या सुरुवातीचा कर्ता जर एखादं नाम असेल, एखादं नाव आहे समजा व्यक्तीचं, तर आपल्याला जसंच्या तसं ते एंडला वापरता येत नाही, तर त्याऐवजी आपल्याला सर्वनाम वापरावं लागेल. मग यामध्ये जर पुल्लिंगी नाव असेल तर ही घ्यावं लागेल, स्त्रीलिंगी असेल तर शी घ्यावं लागेल, आणि एकवचनी असेल तर आपल्याला दे वापरावं लागेल. अशा पद्धतीने त्यामध्ये आपल्याला बदल करावे लागतात. यात अजून थोडासा बदल होतो, किंवा पुढचं एक स्टेप अशी आहे का, इम्पॅरेटिव्ह सेंटेन्स तर जो क्वेश्चन टॅग असतो तो थोडासा वेगळा असतो. आता इम्पॅरेटिव्ह सेंटेन्स काय आहे, तर ज्या वाक्याची सुरुवात मूळ क्रियापदाने होते त्या वाक्याला काय म्हणतात, इम्पॅरेटिव्ह सेंटेन्स, साज्ञार्थी वाक्य असं म्हटलं जातं. अशा वाक्याचा क्वेश्चन टॅग अतिशय सोपा असतो. यात तुम्हाला काय करायचं, तर दिलेलं वाक्य जसं ते तसं लिहायचं, कॉमा करायचा, आणि विल यू क्वेश्चन मार्क, WILL विल यू YOU क्वेश्चन मार्क असं लिहायचं. तुमचा रेडीमेड क्वेश्चन टॅग असतो. यातच अजून एक असा प्रकारे का, लेट किंवा लेट्सने स्टार्ट होणारं जर वाक्य असेल, लेटने सुरू होते समजा वाक्य, तर अशा वाक्याचा सुद्धा क्वेश्चन टॅग जसं तर तसं लिहायचं, वाक्य कॉमा करायचा, आणि वाक्याच्या एंडला शल वी असं लिहून तुम्हाला काय द्यायचं आहे, क्वेश्चन मार्क द्यायचा आहे, प्रश्नचिन्ह द्यायचं आहे. याच्या व्यतिरिक्त काही बदल आहेत बघा, तर टू बीच्या क्रियापदांना NT प्रत्यय लागताना काही ठिकाणी बदल होत असतो. उदाहरणार्थ तुमचा वर्तमान काळात ॲम आहे, तर ॲमला NT लागल्यानंतर त्याचं तुम्हाला ॲमंट लिहायचं नाही आहे, तर त्याच्याऐवजी तुम्हाला काय वापरायचं, आरंट लिहायचं आहे. शलला जर NT लागलं तर त्याचं शांट, SHANT शांट असं लिहायचं आहे. विलला जर NT लागलं तर तुम्हाला ओंट लिहायचं आहे, आणि कॅनला जर NT लागला तर कांट लिहायचं आहे. म्हणजे कॅनच्या स्पेलिंगला फक्त ApostropheT लागतो, त्याला NT लागत नाही. तर ही चार क्रियापदं फक्त लक्षात ठेवा, ॲम, शॉल, विल आणि कॅन, यांना NT लागल्यानंतर याची रूपं वेगळी असतात. बाकी इतर जी क्रियापदं आहेत ते नॉर्मली त्यांना डायरेक्टली NT लावून आपण क्वेश्चन टॅग करू शकतो. होप तुम्हाला ऑडिओ आवडला असेल. थोडंसं सायलेंटली एक दोन वेळा ऐका, समजायला सोपं जाईल. लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये एक छोटीशी हेल्प तुम्हाला समजायला होईल. हा मेसेज फक्त इयत्ता 10वी ब या वर्गासाठी आहे. आपल्या 10वी बच्या व्हॉट्सअप ग्रुपवर मी आपल्या वर्गातील सर्व मुलांची नावं पाठवित आहे. लिस्टमध्ये आपलं नाव बघा, त्याच्यात तुमचा रोल नंबरसुद्धा आहे. त्यानंतर मी एक गुगल लिंकसुद्धा पाठवत आहे, ती लिंक तुम्हाला भरायची आहे. भरताना एक गोष्ट लक्षात ठेवायची का, संपूर्ण फॉर्म हा तुम्हाला इंग्रजीमध्ये भरायचा आहे, इंग्लिशमध्ये भरायचा आहे, आणि जे लिहिणार आहे ते कॅपिटल अक्षरामध्ये द्यायचं आहे तुम्हाला, मराठी द्यायचं नाही किंवा स्मॉल लेटर्समध्ये द्यायचं नाही. माहिती काय काय आहे, तर पहिल्यांदा सरनेम म्हणजे तुमचं आडनाव तुम्ही लिहिणार आहेत. नंतर ओन नेम म्हणजे स्वतःचं नाव तुम्ही लिहिणार आहेत. फादर्स नेम वडिलांचं नाव, मदर्स नेम आईचं नाव. आता नाव लिहिताना आपल्या स्पेलिंग तुम्हाला कशी पाहिजे, उदाहरणार्थ जसं संगीता नाव असेल तर काही जणं जी आय वापरतात तर काही जणं जी डबल ई वापरतात. त्यामुळे आय का डबल ई हे तुम्हीच सांगायचं, तुम्ही मला स्पेलिंग सांगणार आहेत, त्या पद्धतीने माहिती भरायची आहे. बर्थ डेट जी तुम्हाला माहिती आहे ती लिहा. त्यानंतर कास्ट म्हणजे तुमची जात कोणती आहे ते लिहा. मोबाईल नंबर आणि व्हॉट्सअप नंबर असे दोन नंबर तुम्हाला टाकायचे आहेत. जर दोन्ही नंबर एकच असतील तर दोन ठिकाणी नंबर भरा, किंवा जो तुम्ही व्हॉट्सअप नंबर वापरत असाल, ज्या व्हॉट्सअप नंबरला तुम्हाला मेसेज येतो असा नंबर व्हॉट्सअप ठिकाणी लिहा, आणि इतर जर नंबर असेल कुठला कॉन्टॅक्टसाठी तर तो मोबाईल नंबरमध्ये द्या. त्यानंतर आहे बर्थ प्लेस म्हणजे तुमचं जन्मठिकाण, कुठे जन्म झाला आहे ते जन्मठिकाण लिहायचं आहे. त्याच्यानंतर ॲड्रेस म्हणजे तुमचा राहण्याचा पत्ता, विरारमधील जो राहण्याचा पत्ता आहे तो पत्ता लिहायचा आहे. पुढचा पॉईंट आहे हँडिकॅप म्हणजे अपंग. तिथे फक्त तुम्हाला एस किंवा नो करायचं आहे. अपंग असाल तर एस करा, अपंग नसाल तर नो करा. पुढचा पॉईंट आहे रेशन कार्ड. तुमच्याकडे रेशन कार्ड कोणत्या रंगाचं आहे, रेड आहे, येल्लो आहे, व्हाईट आहे, नसेल तर काही करू नका, तो प्रश्न कंपल्सरी नाही आहे. पण जर असेल तर कुठल्या रंगाचं रेशन कार्ड आहे ते मला तुम्ही सांगायचं आहे. त्याच्यानंतर आधार कार्ड, 12 अंकी जो आधार कार्ड असतो तो आधार कार्ड नंबर तुम्हाला टाकायचा आहे. आधार कार्ड नसेल तर मग नाही टाकलं तरी चालेल, पण शक्य असेल तर आधार कार्ड नंबर टाका. त्याच्यानंतर आर यू इन स्कूल व्हॉट्सअप ग्रुप, तुम्ही शाळेच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आहात का, एस नो, असे दोन ऑप्शन आहेत. असाल तर एस म्हणा, नसाल तर नो म्हणा. पुढचा प्रश्न असा आहे का, व्हॉट इज युअर सोर्स ऑफ ऑनलाईन, तुम्ही सध्या ऑनलाईन एज्युकेशन कसं घेत आहे, ऑनलाईन लर्निंग कसं चालू आहे तुमचं. ऑप्शन आहेत व्हॉट्सअप, गुगल मीट, टी व्ही, झूम किंवा यूट्यूब. याच्यापैकी काही नसेल तर एक शेवटचं ऑप्शन आहे नन. पुढचं आहे युअर करंट लोकेशन. करंट लोकेशन म्हणजे आत्ता सध्या तुम्ही कुठे राहत आहे. विरारला राहत असाल तर विरार लिहा, जर तुम्ही गावी असाल रत्नागिरीला, रायगडला किंवा सोलापूर, कोल्हापूर, जिकडे कुठे असाल ते लिहा. आणि एवढं झाल्यानंतर तो फॉर्म काय करायचा तुम्हाला सबमिट करायचा आहे. समजा एखादा विद्यार्थी आपल्या ग्रुपमध्ये नाही आहे पण तो तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे 10वी बचा विद्यार्थी, तर त्यालासुद्धा ती माहिती भरायला सांगा. रोल नंबरनुसार मला त्या ठिकाणी आयडिया येईल का किती मुलं आपले व्हॉट्सअप वापरत आहेत आणि किती मुलं अजून वापरत नाही आहेत. तर या सगळ्या गोष्टीत ही माहिती आवश्यक आहे, मला फॉर्म भरण्यासाठीसुद्धा याचा उपयोग होणार आहे आणि इतर गोष्टींसाठीसुद्धा याचा उपयोग होणार आहे. त्यामुळे माहिती ही कंपल्सरी सगळ्यांनी भरायची आहे. ओके, थँक्यू. जर काही समजलं नाही तर मेसेज करा. बुधवारी मी इयत्ता 9वीच्या वर्गासाठी एक प्रश्नपत्रिका सोडवायला दिली होती, तिची उत्तरपत्रिका मी रेकॉर्ड करून पाठवत आहे. समोर प्रश्नपत्रिका ठेवा आणि रेकॉर्डिंग ऐकून उत्तरं लिहा तिची. क्वेश्चन फर्स्ट होता, एक नेकलेस नावाचा धडा आहे, त्याचा इथला सीन पॅसेज होता. आपल्याला A1 ट्रू ऑर फॉल्स लिहायचं होतं. तर त्याच्यामध्ये फर्स्ट सेंटेन्स होतं, माथलदे वॉज अ ब्युटिफुल गर्ल. तर हे वाक्य ट्रू आहे, मॅथिल्डे ही एक सुंदर मुलगी होती. ओके, त्या पॅसेजमध्ये दिलेलं आहे तसं, म्हणून पहिल्याचं उत्तर तुम्ही लिहिणार ट्रू. दुसरं आहे मॅथिल्डे वॉज बॉर्न इन अ फॅमिली ऑफ क्लर्क, कधी क्लर्कच्या फॅमिलीमध्ये जन्माला आली होती, हे सुद्धा वाक्य ट्रू येईल.
त्याच्यानंतर तिसरं आहे मॅथिल्डे लाईव्ह इन अ पुअरली फर्निश हाऊस, हे सुद्धा ट्रू आहे. आणि लास्ट सेंटेन्स आहे मॅथिल्डे हॅड मेनी रिच ड्रेसेस, तर हे सेंटेन्स फॉल्स येतं. यानंतर ए टूमध्ये कम्प्लीट द फॉलोइंग वेब फ्रॉम द पॅसेज, एक वेब दिलेलं आहे आपल्याला. मिडलला लिहिलं आहे मॅथिल्डे वॉज, का मॅथिल्डे कोण होती, आता फोर ब्रॅकेट्स त्या ठिकाणी दिलेले आहेत आणि फोर ब्रॅकेट्समध्ये आपल्याला मॅथिल्डेविषयी लिहायचं आहे. त्यामुळे मॅथिल्डे वॉज तर पहिल्या ह्याच्यामध्ये तुम्ही लिहा प्रिटी, पॅसेजच्या पहिल्या ह्याच्यात स्पेलिंगसुद्धा आहे PRETY प्रिटी. त्यानंतर दुसऱ्या ह्याच्यामध्ये लिहा चार्मिंग, CHARMING चार्मिंग. नेक्स्ट लिहा पुअर, POOR पुअर. आणि चौथ्यामध्ये लिहा सफरेबल, SUFFERABLE सफरेबल. या पद्धतीने तुम्ही ए टूचं जे वेब आहे ते कम्प्लीट करायचं आहे. ए थ्रीमध्ये आपल्याला ऑपोजिट वर्ड्स आहेत, त्याच्यात ए कॉलम आणि बी कॉलम असे दोन कॉलम्स दिलेले आहेत. तर पहिलं आहे रिच, रिचला आन्सर येतं पुअर. नंतर मेजर, मेजरला येतं मायनर. बिगर, बिगरला येतं स्मॉलर. आणि अल्वेज, अल्वेजला येतं नेव्हर. तुम्हाला अशा पद्धतीने जोड्या लिहायच्या आहेत. A4 हा ग्रामरचा क्वेश्चन आहे. ह्याच्यामध्ये एक वाक्य आपल्याला दिले मॅथिल्डे वॉज अ प्रिटी गर्ल, आणि खाली त्याचे एक्सक्लामेटरी करून दिलेले तीन सेंटेन्सेस दिलेले आहेत. त्यापैकी एकच वाक्य राईट आहे, बाकीचे रॉंग आहेत. त्याच्यात राईट आन्सर जे आहे ते बी नंबर आहे. वॉट अ प्रिटी गर्ल मॅथिल्डे वॉज एक्सक्लेमेशन मार्क, हे करेक्ट आहे बी नंबरचं ऑप्शन. आता एमध्ये ए वापरला नाही त्यांनी म्हणून ते रॉंग आहे. आणि सीची जी सुरुवात आहे ती हाऊने झालेली म्हणून ते रॉंग आहे. करेक्ट आन्सर बी. नंतर A4 दुसरं एक आहे, चूज द करेक्ट क्वेश्चन टॅग फॉर द फॉलोइंग. वाक्य आहे शी वॉज इनटायटल टू ऑल द लक्झरीज ऑफ लाईफ. आता इथे वॉज आहे आलेला, वाक्य होकारार्थी आहे म्हणून या वाक्याचा क्वेश्चन टॅग काय येणार, वॉजंट शी. तुम्हाला वाक्य संपूर्ण जसंच्या तसं लिहायचं आहे, कॉमा करायचं आहे आणि वॉजंट शी लिहून क्वेश्चन मार्क द्यायचं आहे. यानंतर A5 आहे, ज्याला आपण पर्सनल रिस्पॉन्स टाईप क्वेश्चन असं म्हणतो. प्रश्न असा आहे डू यू लाईक ज्वेलरी अँड ऑर्नामेंट्स, वाय. का तुम्हाला ज्वेलरी आणि ऑर्नामेंट्स म्हणजे दागिने आवडतात का, तर याचं उत्तर तुम्ही एस किंवा नो लिहू शकता. पर्सनल रिस्पॉन्स टाईप आहे. पण आपल्या पॅसेजमध्ये जी मॅथिल्डी आहे तिला दागिने आवडत होते, ज्वेलरी अँड ऑर्नामेंट्स जनरली सर्वांनाच आवडतात, म्हणून आपण या ठिकाणी आन्सर लिहिणार आहेत येस आय लाईक ज्वेलरी अँड ऑर्नामेंट्स. पुढे व्हाय होता म्हणून पुढे लिहिणार आपण बिकॉज आय लुक ब्युटिफुल फुल स्टॉप. आय एम फाउंड ऑफ ज्वेलरी अँड ऑर्नामेंट्स. अशा पद्धतीने आपण एक पहिला पॅसेज सोडवलेला आहे. दुसरं जे पेज आहे बघा, क्वेश्चन नंबर टूमध्ये पोएमवर एक प्रश्न, एक स्टांजा आहे आपल्याला दिलेला. होप नावाची पोएम आहे. आणि पहिला जो क्वेश्चन आहे A1 याच्यामध्ये मॅच द वर्ड्स, मॅचिंग करायचे, जोड्या लावायच्या आहेत आपल्याला. तर पहिला आहे होप, होपला जोडी येते बर्ड. गेलला येणार डिफिकल्टीज अँड प्रॉब्लेम्स. चिल्लेस लँडला येणार टफेस्ट टाईम इन लाईफ. आणि क्रम्ब एक शेवटचा आहे, त्याला येणार अ व्हेरी स्मॉल बीट. बघा पुन्हा एकदा सांगतो, होप, होपला येणार बर्ड. गेलला येणार डिफिकल्टीज अँड प्रॉब्लेम. चिल्लेस लँडला येणार टफेस्ट टाईम इन लाईफ. आणि क्रमला येणार अ व्हेरी स्मॉल बीट. यानंतर ए टू आहे फाइंड आउट फ्रेजेस लाईन्स इन द पोएम दॅट मीन्स द फॉलोईंग. खाली एक लाईन दिलेली पोएममधली आणि तिचा अर्थ आपल्याला सांगायचा आहे. मी अतिशय हळूवार सांगतो, त्या पद्धतीने तुम्ही ऐका आणि लिहा. पहिलं वाक्य आहे, होप इज अ लाईट डेलिकेट थिंग. त्याला आन्सर असेल, होप इज द थिंग विथ फीदर्स दॅट पर्च इन द सोल. पुन्हा सांगतो, उत्तर सांगतो फक्त, होप इज द थिंग विथ फीदर्स दॅट पर्चेस इन द सोल. बी वाक्य आहे, होप ऑफर्स कम्फर्ट टू युअर सोल. ह्या वाक्यासाठी आपल्याकडे लाईन आहे उत्तर, दॅट पर्चेस इन द सोल. दॅट पर्चेस इन द सोल. सी वाक्य आहे, होप इज नॉट इझिली डिफिएटेड. त्याचं आन्सर असं आहे, अँड सोवर मस्ट बी द स्टॉर्म. अँड सोवर मस्ट बी द स्टॉर्म. चौथा आहे डी, होप हॅज गिवन कम्फर्ट टू मॅनी पीपल. त्याचं आन्सर आहे, दॅट केप्ट सो मेनी वॉर्म. दॅट केप्ट सो मेनी वॉर्म. ए थ्री याच्यामध्ये फिगर ऑफ स्पीचचा क्वेश्चन आहे, फाइंड अँड राईट अन एक्झाम्पल ऑफ अलिटरेशन फ्रॉम द एक्स्ट्रॅक्ट. एक्स्ट्रॅक्ट म्हणजे स्टांजा, स्टांजामधून आपल्याला अलिटरेशनचं एक्झाम्पल सांगायचं आहे. त्यासाठी मी दोन लाईन्स तुम्हाला सांगतो बघा. एक अलिटरेशनसाठी पहिली एक लाईन आहे सेकंड स्टांजामध्ये, सेकंड लाईन, अँड सोवर मस्ट बी द स्टॉर्म. अँड सोवर मस्ट बी द स्टॉर्म, सेकंड स्टांजामध्ये सेकंड लाईन. याच्यामध्ये सोवरचा एस आणि स्टॉर्मचा एस हे जे साऊंड आहेत हे रिपीट होतात म्हणून अलिटरेशन. आणि लास्ट स्टांजामध्ये फर्स्ट लाईन आहे, आय हॅव हिअर्ड इट इन द चिलेस्ट लँड. याच्यामध्ये आय आणि इनमधला आय हे साऊंड रिपीट होतात म्हणून काय ना तो अलिटरेशन येणार. त्यानंतर आहे लँग्वेज स्टडी क्वेश्चन नंबर 3. याच्यात स्पॉट द एरर हा जो प्रश्न आहे हा आपल्याला नसतो, आता कट केला आहे त्याला. तरी मी तुम्हाला उत्तर सांगून ठेवतो, कारण ही मागच्या वर्षाची प्रश्नपत्रिका आहे त्यामुळे त्यात तो प्रश्न होता. यावर्षी आपल्याला हा स्पॉट द एरर हा जो प्रकार आहे हा नाही आहे. पहिलं वाक्य असं आहे बघा, त्यामध्ये शी डोंट नो अबाउट द बुक. तर याच्यात एरर चूक काय, तर डोंट, डोंटच्या जागी तिथे डझंट पाहिजे होता. म्हणजे वाक्य असं लिहायचं आहे तुम्हाला, शी डझंट नो अबाउट द बुक. दुसरं वाक्य आहे, दे कूड हेल्प वन अनॉदर विथ द होमवर्क. याच्यात मिस्टेक अशी आहे का, कूडही वापरला आहे आणि हेल्प्ड ईडी लागलेलं पास्ट टेन्स. एकाच वाक्यामध्ये दोन दोन भूतकाळी क्रियापद नसतात म्हणून आपल्याला इथे हेल्प्ड जे आहे ईडी लागलेलं क्रियापद त्याचं फक्त मूळ रूप वापरायचं, हेल्प. म्हणजे असं वाक्य येईल ते, दे कूड हेल्प वन अनॉदर विथ द होमवर्क. नंतर अल्फाबेटिकल ऑर्डर लावायचे तुम्हाला. याच्यामध्ये अल्फाबेटिकलमध्ये पहिला वर्ड येणार सेव्हरल, नंतर दुसरा येतं सॉरो, तिसरा येतो स्ट्रीम, आणि चौथा येतो सनशाईन, आणि लास्ट याच्यात एक वेब आहे, राईट द रिलेटेड वर्ड्स ॲज शोन इन द एक्झाम्पल. का एक्झाम्पलमध्ये जे वर्ड शो केले आहेत त्या पद्धतीने वेब पूर्ण करायचे. म्हणजे फॅमिली हा सेंटर वर्ड आणि त्याच्याशी रिलेटेड वर्ड दिला आहे स्मॉल. स्मॉल इज द एक्झिक्युटिव्ह, स्मॉल हे एक्झिक्युटिव्ह आहे. म्हणजे मला काय करायचं आहे, तर फॅमिलीशी रिलेटेड एक्झिक्युटिव्ह लिहायचे आहेत. मग आता मी कुठलं कुठलं लिहू शकेल, जसं स्मॉल तर मी लिहिल बिग, बिग फॅमिली. त्याच्यानंतर रिच, श्रीमंत फॅमिली, आर आय सी एच रिच. पुअर फॅमिली, ग्रेट फॅमिली. ब्युटिफुल, ह्यूज, एच यू जी ई, ह्यूज म्हणजे प्रचंड मोठं किंवा मोठे. ह्यूज. त्याच्यानंतर एक अजून एक वर्ड मी सांगेल तुम्हाला, लव्हेबल, LOVABLE, लव्हेबल. रेकॉर्डिंग ऐका आणि उत्तरं लिहिण्याचा प्रयत्न करा.